युअर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:56 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी मोहन जोशी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे अभिनेते मोहन जोशी नाहीयेत तर नाशिक मधले मोहन जोशी आहेत ज्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्यांच्या पत्नी नेहा जोशी यांनी फोन केला होता. क्या बात, काय योगा योग आहे. नेहा जोशी सुद्धा ऍक्ट्रेस आहे, मोहन जोशी सुद्धा ऍक्टर आहेत, पण हे दोघही फक्त नामधारण करणार आहेत. मोहनजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समीरचा आला होता कॉल. समीरच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं विश्वास. विश्वासला हॅपी बर्थडे. आणि पंकज म्हणतोय की त्याच्या बहिणीचा निधीचा आज वाढदिवस असतो. सो निधीला सुद्धा हॅपी बर्थडे. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे टू यू. ज्यांचे अॅनिव्हर्सरीज आहेत त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी. बस तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स प्ले होतात. थोडाच वेळात एन्जॉय. थोड्याच वेळात इतिहासाबद्दल जरा बोलायचं आहे. जस्ट स्टे ट्यून्ड. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.